सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं महाप्रभुम्। समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितम् ईश्वरम् नहि नस्ति आत्मनात्मानं ततो याति परांगतिम्। सर्वत्र समानत्वाने भरलेल्या ईश्वराला किंवा ईश्वर तत्वाला जो समानत्वाने पाहतो तो आपणच आपला घात करत नाही। ततो याती परांगतिम, त्यामुळे तो परमगतीला जाऊन पोचतो। हा श्लोक आपण मागच्या वेळेला पाहिलेला होता। भगवंतांनी प्रथम सर्वत्र समत्वाने भरलेला आणि विनाशी अशा सर्व पदार्थांमध्ये अविनाश्यत्वाने भरलेला असा परमात्मा जो पाहतो त्यांनी खऱ्या अर्थाने पाहिलं असे उद्गार काढले। समानत्वाने भरलेला परमात्मा विनाशी अशा विश्वामध्ये पाहणं ही विवेकाची परमसीमा आहे। याचं कारण असं की देहबुद्धीचा प्रभाव इतका जबरदस्त असतो की समानत्वाने पाहणं ही मोठी अशक्य गोष्ट होऊन जाते। मृत्यूच्या ठिकाणी समानत्वाने पाहणं, अविनाशी असा परमात्मा तरीही आहे असं लक्षात घेणं ही तर फारच कठीण गोष्ट। विनाशी अशा जगतामध्ये आणि जर आपल्या घरी मृत्यू घडला तर मग हद्दच झाली, तर मग परमेश्वरांनी जो अन्याय केला त्याचा आता कडेलोटच झाला असं वाटायला लागतं। आणि बाकीच्या ठिकाणी जो मृत्यू घडतो तर तोही मृत्यू आपल्याला वाईटच चांगला वाटत नाही, पण तरी त्या मृत्यूकडे तितकं आपण दुरून पाहू शकतो। पण जितकी गोष्ट स्वतःच्या जवळ जवळ येत राहील तितकं तितकं समानत्वाने पाहणं, परमात्म्याला समानत्वाने भरून राहिलेलं आहे असं लक्षात घेणं, तो अविनाशी आहे असं लक्षात घेणं हे फार कठीण होऊन जातं। म्हणून भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये ईश्वराचं समत्व ठाई ठाई वर्णन करून सांगितलं आणि भक्ताचं देखील समत्व ठाई ठाई वर्णन करून सांगितलं। ना दत्ते कस्यचित पापम न चैव सुकृतम विभुः। तो कोणालाही पाप देत नाही, कोणालाही पुण्य देत नाही, आपल्या आपल्या कर्माप्रमाणे जो तो पाप आणि पुण्य जमा करत असतो भगवंताच्या अध्यक्षतेखाली फक्त अत्यंत समानत्वानी भगवंत ज्याचं त्याचं फळ ज्याला त्याला देऊन रिकामा होतो। न कर्तृत्वम न कर्माणी लोकस्य सृजति प्रभुः, न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते। आपल्या प्रकृतीच्या योगाने कर्म होत असतात, भगवंत कर्माची प्रेरणा देत नाही, भगवंत फल देखील देत नाही, कर्तृत्व शक्ती देखील भगवंताची नाही, तो आहे आणि अलिप्त आहे। अशा प्रकारे भगवंतांचं समानत्व भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे। गतिर्भरता प्रभू साक्षी निवासः शरणम सुहृत, सर्वांचा सुहृत, सर्वांची परमगती, सर्वांचा भरता, पक्षपाती नाही, निष्पक्षपाती अशा पद्धतीने भगवंत आहेत असं भगवंतांनी आपल्या स्वतःबद्दल ठाई ठाई भगवद्गीतेमध्ये सांगितलं. आणि ही गोष्ट ज्यांच्या ठिकाणी मुरली असं पुढे येता येईल. इकडे घ्या सरको, आत घ्या सरको. पुढे सरकता येईल तेवढं पुढे सरका. संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी चैव श्वपाकेच. पंडित हा समदर्शीन असतो, समत्वानी पाहणारा असा असतो. अद्वेष्टा सर्व भूताना, मैत्रहा करुण एवच, निर्ममो निरहंकारहा, सम दुःख सुख क्षमी. म्हणून भगवद्गीतेचा उपदेश हा समत्वाचा उपदेश म्हणून देखील समजला जातो. भगवंत समत्वानी आहेत आणि हे समत्वानी असणारे भगवंत ज्याला समजले, ज्यांनी ते जाणले, तो देखील समत्वाच्या बोधाला प्राप्त होतो. अशा प्रकारे एक विलक्षण समत्व भगवंताच्या ठिकाणी असणार जो समत्वानी पाहतो. भगवंत पुष्कळ समत्वानी भरून राहिलेले आहेत, पण तुमची दृष्टी जर समत्वाची नसेल तर उपयोग काही नाही. तुमच्या दृष्टीमध्ये जर गडबड असेल तर समत्वानी भरलेल्या परमेश्वराची तुम्हाला काहीही मदत होणार नाही. समत्वानी भरून राहिलेल्या परमेश्वराचा तुम्हाला कोणत्याही अंगाने उपयोग अथवा बोध होणं शक्य नाही. म्हणून पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की समम पश्यन ही सर्वत्र समवस्थित ईश्वरम. तो समत्वानी तर भरलेला आहे, पण समत्वानी भरलेला आहे हे जो समत्वानी पाहतो, ज्यांनी समत्वाची दृष्टी प्राप्त करून घेतली आणि जो पाहतो. नही नस्ती आत्मनात मानम ततो याती परांगतिम. तो आपल्या स्वतःची हत्या करत नाही, आपल्या स्वतःचा घात करत नाही. सृष्टीमध्ये नाशिवंतता भरून राहिलेली आहे अशा दृष्टीने पाहणं म्हणजे जन्म मरण रूपी चक्रामध्ये आपल्या स्वतःला अडकून घेणं. सृष्टीमध्ये अविनाशित्व भरून राहिलेलं आहे अशा बोधानी पाहणं म्हणजे आपला स्वतःचा घात न करता जन्म मरण रूपी चक्रातून आपल्या स्वतःला सोडून घेणं. आपुला तो गळा घेऊ गवोनी असं तुकाराम महाराज म्हणतात. आपला गळा तरी सोडून घेणं. याचं कारण जन्म आणि मृत्यू यांच्याकडे ज्या सत्यत्वानी तुम्ही पाहाल, संसाराकडे ज्या सत्यत्वानी तुम्ही पाहाल, त्या सत्यत्वानी देहबुद्धीची अपरिमित वाढ होते. आणि मग देहबुद्धी बरोबर स्वार्थबुद्धी आली, वासना आल्या आणि जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, असं जन्म आणि मृत्यूचं चक्र त्याच्यामध्ये आपणहून आपल्याला अडकून घेणं असं राहतं. अशा प्रकारे आपणहून आपल्याला अडकून घेणं याचाच अर्थ आपलाच आपण घात करणं. बंधुः आत्मा आत्मनस्तस्य येन आत्मैव आत्मना जितः. आत्मैव ही आत्मनो बंधुः, आत्मैव रिपु आत्मनः. कधी आपणच आपला वैरी होईल? जेव्हा आपण या जगताकडे, जगत विनाशी आहे, आणि विनाश झाल्यावर सगळं संपलं अशा शोकबुद्धीने पाहू, तेव्हा आपणच आपला घात केला. म्हणून भगवंत म्हणतात की अशी समदृष्टी ज्यांनी प्राप्त करून घेतली ईश्वराला, समत्वाने भरून राहिलेल्या ईश्वराला पाहण्यासाठी, तो आपला आपण कधीही घात करत नाही. समत्वाने पाहणं ही ज्ञानाची परमावस्था आहे. सर्वाभूती एक आत्मा भरून राहिलेला आहे अशा व्यापक बोधाने पाहता येणं हे खरं पाहता येणं आहे. म्हणून भगवंतांनी इथं उद्गार काढलेत की य पश्यती स पश्यती. ज्यांनी अशा पद्धतीने पाहिलं त्यांनी खऱ्या अर्थाने पाहिलं. क्षण भंगूर आणि विनाशी अशा सृष्टीमध्ये दडलेलं अविनाशित्व पाहण्याची जी क्षमता आहे दृष्टीची, त्या क्षमतेलाच भगवंत केवळ दृष्टी असं म्हणतात. य पश्यती स पश्यती याचा अर्थ त्याला खरी दृष्टी लाभली. इतरांची दृष्टी म्हणजे खरी दृष्टी नव्हे, खरं समजून घेण्याची दृष्टी नव्हे. म्हणून ज्याला अशा प्रकारचं समत्व पाहण्याची दृष्टी प्राप्त झाली तो आपल्या स्वतःचा कधीही घात करत नाही. घात करणं ही अहिंसा असून ही हिंसा असून अहिंसेची परमावधी म्हणजे कोणाचाच घात न करणं. त्याच्या दृष्टिकोनातून कोणाचाच घात होत नाही अशी दृष्टी त्यांनी कमवल्यामुळं या सर्व विश्वामध्ये जसा सर्व आहे तसेच आपण असल्यामुळं तो आपलाही घात करत नाही, आपणही जाणारे आहोत अशा पद्धतीने तो आपल्या स्वतःकडे पाहत नाही. अशा प्रकारे ब्रह्मात्मैक्य भावानी ज्याची दृष्टी परिपूर्ण झालेली आहे तो जसा ईश्वर सर्व ठिकाणी समत्वानी राहतो समत्वानी पाहतो तसा तो परमेश्वरासारखा वर्तन करतो. परमेश्वरासारखा समत्वानी पाहणं त्याला जमायला सुरुवात होते. केवळ समत्वानी परमेश्वरच पाहतो असं नाही तर अशा प्रकारचा भक्त देखील समत्वानी पाहतो, परमेश्वरासारखं वर्तन करतो, त्याचा विचार परमेश्वरासारखा असतो. मृत्यूच्या बाबत त्याचा विचार परमेश्वरासारखा असतो. जन्माच्या बाबत त्याचा विचार संसाराबद्दल परमेश्वरासारखा असतो. समम पश्यन ही सर्वत्र समवस्थितम ईश्वरम. सर्वत्र समत्वानी भरलेल्या ईश्वराला तो समत्वाच्या बुद्धीने पाहतो आणि असं पाहत पाहत ईश्वराची दृष्टी तो संपादन करतो. म्हणून तो आपला स्वतःचा घात करत नाही. नही नसती आत्मनात्मानम ततो याती परांगतिम. म्हणून या विषमत्वानी भरलेल्या जगतामध्ये तो समत्वानी पाहू शकतो, अनेकत्वामध्ये तो एकत्वानी पाहू शकतो, विनाशित्वामध्ये तो अविनाशित्वाच्या भावानी पाहू शकतो. त्यामुळं काय होतं तर भगवंत म्हणतात की ततो याती परांगतिम, त्यामुळं तो परमगतीला जाऊन प्राप्त होतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे गुणेंद्रिय धोकोटी देह धातूची त्रिकुटी पाच मेळावा वोखटी दारुण हे. मी मागच्या वेळेला या ओव्या वाचल्या त्या आणि तुम्हाला ओळखायला सांगितलं होतं की या मराठीत लिहिल्यात का आणि कुठल्या भाषेत लिहिल्यात हे जरा तुम्ही सांगा. हे गुणेंद्रिय धोकोटी देह धातूंची त्रिकुटी पाच मेळावा वोखटी दारुण हे. हे उघड पाच वेऊली पंचधा आगी लागली जीव पंचानना सापडील हरिणकुटी हे. ऐसा असोनी ये शरीरी कोण नित्य बुद्धीची सुरी अनित्य भावाच्या उदरी दाटीची ना. परी ये देही असता जो नयेची आपण या घाता आणि शेखी पंडुसुता तेथेची मिळे. जेथ योग ज्ञानाची या प्रौढी ओलांडुनी या जन्म कोडी न निगो या भाषा बुडी देती योगी. काय कळलं वर? ज्ञानेश्वरी काही काही ठिकाणी खूप अवघड होते, खरंच अवघड होते, सोपी करून सांगत असताना देखील अवघड होते. शब्द अवघड होऊन जातात, भाषा अवघड होऊन जाते, तत्वज्ञान अवघड होऊन जातं. सदा सर्व काळ सोपं सांगणं हे बंधनकारक ज्ञानेश्वर महाराज धरत नाहीत. त्यांचा हेतू सोपं सांगण्याचा आहे, मग कदाचित समजणाऱ्यांची देखील कमतरता असू शकते. हे गुणेंद्रिय धोकोटी हे प्रकारे धोपटं आहे शरीर म्हणजे गुण आणि इंद्रिय यांच्या समुदायाचं हे धोपटं आहे. देह धातूंची त्रिकुटी, देह आणि त्रिधातू यांची त्रिकुटी एकत्र आलेली आहे. पाच मेळावा वोखटी पंचमहाभूतांची एकत्रीकरणानंतर दिसणारी वोखटी दारुण हे अतिशय दारुण अतिशय भयानक अतिशय भीतीदायक अशी ही सृष्टी शरीरासकट आहे. हे उघड पाच वेऊली पंचदहा आगी लागली. उघड उघड ही पाच नांग्यांची इंगळी आहे, बिंचू आहे. पाच नांग्या ज्याला प्राप्त झालेला आहे. इंगळी म्हणजे मोठा विंचू, त्या नाथांच्या भारुडात आहे की नाही, मोठा विंचू. पाच नांग्या असलेली पंचदहा आगी लागली आणि पंचाग्नी याला सतत लागलेलाच आहे अशा प्रकारे नाशिवंत जीव पंचानना सापडली हरिणकुटी. हे जीवरूप पंचानन म्हणजे सिंह, खरं म्हणजे सिंह जीवत्वाला आलेला आत्मा परमात्मा, पण तो आता जीव झालेला आहे असा वस्तुतः पंचानन मात्र म्हणजे सिंह, पण तो राहायला मात्र आलेला आहे हरणाच्या शरीराच्या खोळीमध्ये. जीव पंचानना सापडली हरिणकुटी. हे हरिणाच्या शरीराची खोळ जणू या जीवरूपी सिंहाला प्राप्त झालेली आहे. ऐसा असोनी ये शरीरी असा हा जीवरूप सिंह हरणाच्या खोळ्यामध्ये हरणाचा देह घेऊन आलेला. हरणाचं काळीज कसं असतं, थोडं इकडं तिकडं खुट्ट झालं की लगेच कान टवकारून सगळ्या बाजूनी बघेल आणि धूम पळत ठोकेल. ऐसा असोनी ये शरीरी कोण नित्य बुद्धीची सुरी अनित्य भावाच्या उदरी दाटीची ना. अशा प्रकारच्या शरीरामध्ये हरणाच्या शरीरामध्ये सापडलेला हा जीवरूपी सिंह कोण नित्य बुद्धीची सुरी, खरं म्हणजे आपण नित्य आहोत आत्मस्वरूप आहोत अशा प्रकारचं आत्मबुद्धीरूप नित्य बुद्धी असणार असा हत्यार घेऊन सुरी घेऊन अनित्य भावाच्या उदरी दाटीची ना. खरं म्हणजे त्यांनी अनित्य अशा देहाच्या उदरामध्ये ती अनित्य भावाची सुरी खुपसून घेऊन या हरणाच्या शरीराचा त्याग करायला पाहिजे पण ते करत नाही. परी ये देही असता जो नयेची आपण या घाता आणि शेखी पंडुसुता तेथेची मिळे. पण ज्ञानी मात्र या देहामध्येच असाच देह प्राप्त झालेला असताना ज्ञानी पुरुषाला देखील परी ये देही असता जो नयेची आपण या घाता, देह मी अशा प्रकारे आपल्या स्वतःचा घात जो करून घेत नाही आणि शेखी पंडुसुता तेथेची मिळे आणि सर्वात शेवटी ब्रह्मभावाला जाऊन पोचतो असा ज्ञानी मात्र निराळा. जेथ योग ज्ञानाची या प्रौढी वोलांडुनिया जन्म कोडी न निगो या भाषा बुडी देती योगी. ज्या ठिकाणी जन्म घेऊन योग आणि ज्ञान, योग म्हणजे कर्माचं आचरण, ध्यानाचं आचरण, श्रद्धा प्रेमपूर्वक वर्तन, त्यामुळे प्राप्त झालेलं आत्मज्ञान, योग ज्ञानाची या प्रौढी म्हणजे पूर्णतेने, योग आणि ज्ञान यांच्या आचरणाने परिपूर्णता लाभलेली असताना वोलांडुनिया जन्म कोडी, कितीतरी जन्म आधी घेतलेले ते सगळे जन्म ओलांडून मुक्त होऊन गेला, न निगो या भाषा बुडी देती योगी, आता परत जन्म नको, अशा प्रकारची भाषा, अशा प्रकारचा संकल्प करून ब्रह्मभावामध्ये योगी बुडी देऊन राहतात। जे आकाराचे पैल तीर, आकार रूपी नदीची पलीकडची बाजू म्हणजे परमात्मा, इकडे आकार रूपी आणि तिकडे निराकार रूपी अशी ही नदी, जे आकाराचे पैल तीर, जे नादाची पैल मेर, सर्व प्रकारचे नाद ज्या मूळ स्फुरणातून निर्माण होतात, परा पश्यंती सुषुम्ना मध्यमा, वैखरी पश्यंती मध्यमा आणि परा, वैखरी मध्यमा पश्यंती आणि परा, आणि परेच्या पलीकडे असणारी अशी नादाची पैल मेर, परेहून परते घर तेथे राहू निरंतर, सर्व सत्ता आली हाता, नाम याचा खेचरी दाता। आपलं जे बोलण्याचं स्फुरण आहे ते सर्वात शेवटी वैखरीतून प्रगट होतं, पण त्याचं मूळ स्फुरण नाभीस्थानी असतं, त्याला परावाणी असं म्हटलेलं आहे। नाभीस्थानापासून स्फुरण रूपानी असणारी संवेदना बोलण्याची हृदयाच्या ठिकाणी काही एक आकार भावनांचा देखील धारण करते, मग मनाचं सहाय्य तिला लाभतं मध्यमेतून, आणि वैखरीतून स्वतः बोलणं प्रगट होतं, वाणी प्रगट होते। असं बोलण्याचं जे मूळ उगमस्थान परा, त्या परेच्याही पलीकडे असणारी जी परब्रह्म सत्ता, जे नादाची पैल मेर, तुरियेचे माज घर, आणि तुरियेचं देखील माज घर म्हणजे आपल्या घरातली अगदी आतली खोली, माज घर आता मुलांना माझघर कसं समजवून सांगायचं हा प्रश्न आहेच आहे। पूर्वी घराची एक पद्धत होती, अंगण असे, मग ओसरी असे, पडवी असे, पडवीच्या आत माझघर असे, त्याच्या आत पलीकडे स्वयंपाकघर असे, माझघराच्या बाजूला देवघर असे, स्वयंपाकघर असे, मग मागची पडवी असे। म्हणजे पडवी म्हणजे काय हे जर समजलं नाही तरी पंचईत आहेच। अशा प्रकारे अतिशय आतली अशी राहण्याची खोली ठिकाण म्हणजे माझं घर होतं, ज्या ठिकाणी बहुंशी उजेड नसायचा, अंधार भरलेला असायचा। जर बाहेर अंगणाच्याही बाहेर रस्त्यावर एखादा आवाज झाला तर माझघरामध्ये आवाज पोचत देखील नसे, इतकी आतली जागा। जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरिया, हा जो तुरिया शब्द आहे, हा तुरिया शब्द ज्ञानाला लक्षून ज्ञानेश्वर महाराज वापरतात। याचं कारण आचार्य देखील तुरिया हा शब्द चौथ्या स्थितीला म्हणजे ज्ञानाला लक्षूनच वापरतात। मात्र ज्ञानेश्वरी तुम्ही हातातून बाजूला ठेवली आणि दासबोध हातात घेतला की लगेच तुरिया शब्दाचा अर्थ बदलतो. तुरिया हा शब्द समर्थ साक्षीत्वाला वापरतात. सर्व साक्षी अवस्था तुरिया, ज्ञान ऐसे म्हणती तया, तरी ते जाण वाया पदार्थ ज्ञान. म्हणून समर्थांची तुरिया ही संकल्पना आणि आचार्यांची किंवा ज्ञानेश्वरांची तुरिया ही संकल्पना समजून घेतली पाहिजे. समर्थांची जी उन्मनी म्हणून अवस्था समर्थ वर्णन करतात ती आणि इथं दिलेली तुरिया अवस्था ही मात्र एक. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीनही अवस्था आपल्या परिचयाच्या आहेत. जागृतीमध्ये आपली सगळी इंद्रिय काम करत असताना आणि आपल्या आपलं सुख घेत असताना प्रत्येक इंद्रियाच्या सुखाचा विषय निराळा आहे. जसं दृश्य हा डोळ्याचा विषय आहे, ध्वनी हा कानाचा विषय आहे, अशा प्रकारे पाच इंद्रियांची स्वतंत्र सुख असताना त्या सुखाची अनुभूती घेणारा जो ज्ञाता किंवा संवित्त शक्ती आहे ती शक्ती मात्र एकच आहे. ज्याला पाहण्याचं सुख मिळतं त्यालाच ऐकण्याचं सुख मिळतं, त्यालाच खाण्याचं सुख मिळतं, त्यालाच स्पर्शाचं सुख मिळतं. ही जी संवित्त शक्ती आहे, ज्ञातृशक्ती, आत्मशक्ती, ती एकच आहे. विषय जरी पंचदहा असले तरी देखील. आणि हा संवित किंवा ज्ञाता किंवा आत्मा किंवा ज्ञातृशक्ती असणारा असा मी माझ्या देहामध्ये ज्याप्रमाणे सुख उपभोगतो त्याचप्रमाणे तोच संवित सर्व देहामध्ये सुख उपभोगतो. माझ्या देहामध्ये सुख उपभोगणारा जो संवित शक्ती असणारा आहे तोच तुमच्या देहामध्ये वास करून आहे. त्यालाच या अध्यायाच्या सुरुवातीला क्षेत्रज्ञ असं म्हटलेलं आहे. क्षेत्रज्ञं चापिमाम विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत. सर्व क्षेत्रामध्ये क्षेत्रज्ञ तो एक आहे, ही संवित शक्ती एकच आहे. जागृती अवस्थेमध्ये ही जी संवित शक्ती काम करते तीच संवित शक्ती स्वप्नावस्थेमध्ये देखील जागीच असते. आणि स्वप्नावस्थेमध्ये देखील मिळणारे निरनिराळे भोग ही संवित शक्तीच अनुभवत असते. जरी बाह्य इंद्रिय झोपलेली असली तरी देखील स्वप्नामध्ये कोणी एक जागा असतो आणि जो जागा असतो तो आत्माच असतो, ज्ञातृशक्ती असते. आणि तिथं दुसरा पदार्थ नसताना आपणच तो द्विधा होतो, त्रिधा होतो, जगतरूप देखील होतो. आणि आपणच पण अनेक होऊन कित्येकांशी व्यवहार करतो, संभाषण करतो, भोग भोगतो, सुख भोगतो, दुःख भोगतो, अशा प्रकारचे भोग भोगणारा जो संवित असतो स्वप्नामध्ये, जो जागृतीमध्ये असतो तोच स्वप्नामध्ये संवित शक्ती तीच काम करत असते. आणि जी संवित शक्ती माझ्या ठिकाणी स्वप्नामध्ये भोग घेत असते सुखाचा अथवा दुःखाचा, तीच तुमच्यामध्ये देखील सुखाचा अथवा दुःखाचा भोग घेत असते. आणि सुषुप्ती काळी जेव्हा त्या संवित ज्ञातृशक्तीला आपल्या स्वतःचाही विसर पडला अशी स्थिती होते, अत्यंत गाढ निद्रा सुषुप्ती. आपण आहोत याची देखील जाणीव नाही अशी गाढ निद्रा, त्या गाढ निद्रेमध्ये देखील हा संवित जागाच असतो. कशावरून जागा असतो याचं कारण उठल्यावर तो म्हणतो की वाह काय छान झोप झाली, फार बरं वाटलं, काही कळलं नाही. काही कळलं नाही हे ज्याला कळलं तो तिथं जागा होता. फार बरं वाटलं याचा अनुभव घेणारा कोणीतरी तिथं जागा होता. अशा प्रकारे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थेमध्ये तोच संवित ज्ञाता आत्मा हाच आनंदाचा भोग घेणारा असतो. हा सर्व आनंदाचा भोग देहाच्या सापेक्ष तो घेत असतो. समाधी स्थितीमध्ये म्हणजे बाह्यतः निद्रा आणि आत अत्यंत जागृती, वरकरणी बाह्य संज्ञा शून्य आणि आतून शुद्ध जाणीव स्वरूप, अशा स्थितीमध्ये ही जी ज्ञातृशक्ती असते ती आपल्या स्वतःला जाणून उरते. तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम, द्रष्ट्याला त्या ठिकाणी आपण आत्मा आहोत अशा प्रकारचं भान निर्माण होतं. या अवस्थेला तुरीया अवस्था असं म्हटलेलं आहे. म्हणून आचार्य म्हणतात यत स्वप्न जागर सुषुप्ती मवैति नित्यम तत् ब्रह्म निष्कलमहम न च भूत संघाः. जागृती, स्वप्न, सुषुप्ती याच्यामध्ये जो आनंदाचा भोग घेणारा असतो तो वस्तुतः मीच आहे. मी आत्मरूपानी आहे. त्या ठिकाणी समाधी अवस्थेमध्ये, गाढ निद्रेमध्ये, सुषुप्तीमध्ये आपण आनंदाचा भोग घेतो किंवा आपल्याला समाधान वाटतं हे देखील तो विसरलेला असतो. ती घन सुषुप्तीची अवस्था असते. नंतर त्याला असं समजतं, तो जागा असल्यामुळं, त्याच्याच अधिष्ठानावर गाढ निद्रा असल्यामुळं, वृत्तीही नाहीशा झालेल्या असतात आणि वृत्ती नाहीशा झाल्या हे समजणाराही संपलेला असतो. पण समाधी काळी मात्र वृत्ती नाहीशा झालेल्या असतात आणि वृत्ती शून्यता समजणारा तिथं उपस्थित असतो. याला तुरीया अवस्था असं म्हटलेलं आहे. नामाभिधान द्यायला लागतं म्हणून म्हटलेलं आहे. कारण जागृतीची आम्हाला सवय आहे, माहिती आहे. स्वप्नाची आम्हाला सवय आहे, माहिती आहे. गाढ निद्रेची आम्हाला सवय आहे, माहिती आहे. कधीतरी गाढ निद्रा लागलेली असते. गाढ निद्रा देखील समाधीतुल्य स्थिती समजली जाते. फक्त गाढ निद्रेतून ज्ञानाचा बोध होत नाही आणि समाधी स्थितीतून ज्ञानाचा बोध होतो. म्हणून ही जी जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या सगळ्यांना समजणाऱ्या अवस्था आहेत, तीन अवस्था, त्या तीन अवस्थांपेक्षा निराळी म्हणून तुरीय चतुर्थ अवस्था म्हणून या अवस्थेचं वर्णन केलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज इथं असं म्हणतात की जे आकाराचे पहिल तीर, जे नादाची पहिल मेर, तुरीयेचे माझ घर परब्रह्मते. आणि या तुरिया स्थितीचं देखील माझ घर म्हणजे अतिशय आतली अशी स्थिती. म्हणजे या तुरिया स्थितीमध्ये देखील माझघरासारखी स्थिती आहे की काय आहे, ज्याला निर्विकल्प समाधी असं म्हणतात, अशी ती स्थिती. तुरिया स्थितीमध्ये जीवाला परमात्मबोध होतो. क्षण क्षण तो परमात्म्याचा स्पर्श अनुभवतो. निर्विकार, निर्विकल्प अशी स्थिती काही क्षण प्राप्त होते आणि परत शब्द उमटतात की आपण आनंदरूप आहोत, सच्चिदानंद स्वरूप आहोत. आणि ते शब्द परत त्याला त्या अनुभवापर्यंत घेऊन जातात, परत निर्विकल्प स्थिती त्याला प्राप्त होते. अशी क्षणमात्र निर्विकल्प स्थिती आणि क्षणमात्र त्याच स्थितीचे दर्शक असणारे असे शब्द त्याच्या ठिकाणी निर्माण होतात. जसं अहम आत्मा अशा प्रकारचा एखादा शब्द, पण अशीही एक स्थिती येते की तो आत्मस्वरूपाशी तदाकार झाल्यानंतर वृत्ती नाहीशी होऊन आपण आत्मा अशा प्रकारची निर्विकल्पता प्राप्त झाल्यानंतर पुढचा क्षण त्याच्याही पुढचा क्षण त्याच्याही पुढचा क्षण आणि अनेक क्षण तो त्याच स्थितीमध्ये राहतो, तेव्हा त्याचं जगताचं भान संपूर्णपणे नाहीसं होतं. याला तुरीयेचं माझं घर असं म्हटलेलं आहे. जे आकाराचे पैल तीर जे नादाची पैल मेर, तुरीयेचे माझं घर परब्रह्म जे मोक्षा सकट गती जेथे येती विश्रांती, काय वर्णन केलेलं आहे बघा. मोक्ष देखील जिथं विश्रांतीला येतो. आपण मुक्त झालो हे देखील भान ज्या ठिकाणी संपून जातं त्याचा सहज भाव होऊन जातो. गंगादी आपापती सरिता जेवी, ज्याप्रमाणे सगळ्या नद्या गंगेला येऊन मिळतात आणि आपलं स्वतंत्र अस्तित्व नाहीस होतं, गंगा समुद्राला मिळते, गंगा समुद्राला मिळते आणि मिळणी नंतर समुद्रच होऊन राहते, ते सुख येण्याची देहे पाय पाखाळणी या लाहे जो भूत वैषम्ये नोहे विषम बुद्धी हे ब्रह्मसुख. अशा प्रकारचं नाजूक साजूक सोलीव केवळ सुख, ते सुख येण्याची देहे या देहामध्येच, ही कुठल्या परलोकावरची गोष्ट चाललेली नाही, ही कुठली काल्पनिक गोष्ट चाललेली नाही, तर देह असतानाच देह कार्यरत असतानाच हे अशा प्रकारचं ब्रह्म सुख जे आकाराचे पैल तीर जे नादाची पैल मेर तुरीयेचे माझ घर परब्रह्म जे मोक्षा सकट गती जेथे येती विश्रांती अशा प्रकारे असणारं असं सुख जेथ योग ज्ञानाची या प्रौढी योग आणि ज्ञान पूर्ण झाल्यानंतर ओलांडून या जन्म कोडी मी सगळे जन्म ओलांडून आता इथपर्यंत आलेलो आहे असा पक्का बोध ज्याला होतो, न निगो आता परत जन्माला येणार नाही या भाषा बुडी देती योगी. अशी भाषा बोलून ज्या ठिकाणी योगी बुडी देऊन राहतात असं हे सुख. येण्याची देहे पाय पाखाळणी याल आहे, देह असतानाच हे सुख लोटांगणी येतं अशा पुरुषाला. पाय पाखाळणी याल आहे, त्याला शरण येतं ते सुख, तो ते सुख प्राप्त करतो नव्हे, ते सुख खूप सर्वोच्च आहे आणि तो त्या सुखाला जाऊन मिळतो नव्हे, तर ते सुख याला लोटांगणी घालत याच्यापाशी येतं, याला शरण येतं, माझा अंगीकार करा म्हणून ते सुख मागं लागतं. ते सुख म्हणजे ब्रह्मसुख येण्याची देहे या देहामध्ये तो असतानाच पाय पाखाळणी याल आहे जो भूत वैषम्ये नोहे विषम बुद्धी. भूतांच्या विषमतेने विषम बुद्धीने जो भूतांकडे पाहत नाही विषम बुद्धी ही फार घातक गोष्ट राहते. विषम बुद्धीनी मोठा भेद निर्माण होतो, विषम बुद्धीनी अविश्वास निर्माण होतो, विषम बुद्धीनी संकुचितता निर्माण होते, विषम बुद्धीनी संबंध दुरावतात, विषम बुद्धीनी कायमचं वैर निर्माण होतं. विषम बुद्धीनी बोध कायमचा अंतरतो. म्हणून भूतमात्र जरी भिन्न भिन्न असली तरी देखील त्या भूतमात्रांकडे विषम बुद्धीनी तो पाहत नाही. मनुष्य तर सोडूनच द्या, भूतमात्र असं ते म्हणतात. कोणाचंही दर्शन त्याला अशुभ नसतं, घुबडाचं नाही. मांजर आडवी गेली तरी देखील निसर्ग क्रम समजेल, परमेश्वराचं रूप मला दिसलं असं समजेल. मला कोणीतरी सांगत होतं की कलकत्त्यामध्ये भर रस्त्यातून गाडी जात असताना टॅक्सीवाल्याने गाडी थांबवली आणि थोडी रिव्हर्स घेतली. त्यांनी विचारलं की हे काय मागं काय टॅक्सी घेताय, तर तो म्हणाला पाहिलं नाही का मांजर आडवी गेली. हम रस्त्यावर ही विषम बुद्धी, मांजर आडवी गेली म्हणून टॅक्सी मागं घेणं. टिटवीचा आवाज कानावर आला, विषम बुद्धी, अभद्र घडणार, अभद्र ऐकू येणार. भारद्वाजाचं दर्शन झालं, वा, पुण्य केलं, प्रसन्नता. अशा प्रकारच्या विषम बुद्धीने तो जगतामध्ये पाहत नाही. अशा बुद्धीने जर पाहिल तर हे सुख असं लोटांगणी घालून येईल एखाद्याला? जो भूत वैषम्ये नोहे विषम बुद्धी, दीपांची या कोडी जैसे एकची तेज सरीसे, तैसा जो असतुची असे सर्वत्र ईशू. सहस्र दीप लावले असले कोट्यावधी, ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द लिहिलाय. पण जसं त्याचं तेज एकच असेल, तैसा जो असतुची असे सर्वत्र ईशू. जसं तेज दिवे अनेक असले तरी एकच एक, सारखंच तेज सर्व दीपांचं, तैसा तो ईश देखील, परमात्मा देखील सर्व ठिकाणी ओतप्रोत भरून आहेच आहे. कुठेही तो नाही अशा प्रकारचा भावच नाही. ऐसे नि समत्वे पंडुसुता, जिये जो देखत साता, तो मरण आणि जीविता नागवे फुडा. अशा समत्वानी, समत्वाच्या बुद्धीनी, समत्वाच्या दृष्टीनी जो राहतो तो जिये जो देखत साता, जिवंत असताना सर्वत्र समत्वाचं दर्शन घेणारा, जो देखत साचा, अशा प्रकारे सृष्टीकडं भूतमात्रांकडं पाहत पाहतच समत्वानी दर्शन घेत घेतच जो जगतो, तो मरण आणि जीविता नागवे फुडा. तो जन्म आणि मरण याच्या चक्रामध्ये निश्चितपणे सापडत नाही. म्हणून तो दैवागळा, म्हणून तो दैववान. वानीत असो वेळोवेळा, त्याच्या दैवाचं, दैववान असल्यामुळं त्याचं वर्णन, त्याची स्तुती वेळोवेळा मी करत असतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणून तो दैवागळा, वानीत असो वेळोवेळा, जे साम्य सेजे डोळा लागला तया. साम्यरूपी शय्येवर जो निजला, आणि निजला म्हणजे त्याचा डोळाच लागला, त्याला निद्रा आली, त्याच्या डोळ्याच्या समोरची विषमता संपूर्ण नाहीशीच झाली, म्हणून तो दैवागळा वाणीत असो वेळोवेळा जे साम्य सेजे डोळा लागला तया, साम्यरूपी शय्येवर त्याचा डोळा लागला, त्याच्या जीवनातून विषमता पार निघून गेली, प्रकृती तैवच कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथात्मानम् अकर्तारम् स पश्यति। या 13व्या अध्यायाच्या शेवटचे श्लोक, मला असं वाटतं की हा 29वा श्लोक, 34 श्लोक या अध्यायात आहेत, अतिशय सुंदर आणि अतिशय एकापेक्षा एक 34 श्लोक आहेत। अगदी शेवटी आता आपण आलेले आहोत, शेवटचे 5 श्लोक राहिलेले आहेत। प्रकृती कडूनच सर्व कर्म सर्व प्रकारे केली जातात, आणि आत्मा अत्यंत अकर्ता आहे असं जो पाहतो तो पाहतो। यः पश्यति स पश्यति, परत एकदा शब्द आले, प्रकृती तैवच कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथात्मानम् अकर्तारम् स पश्यति। जो आत्मा मात्र अकर्ता आहे असं पाहतो तो मात्र खऱ्या अर्थाने पाहतो असं भगवंत म्हणतात। खूप सुंदर, खूप रोचक, ऐकायला देखील अतिशय आनंद देणारे असे हे श्लोक आपण यथाक्रम पुढच्या वेळेला बघू। हरिओम तत्सत्। विठ्ठल 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 विठ्ठल।